नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. आज गोयचो घटकराज्य दीस. घटकराज्य दिसाच्यो तुमकां सगळ्यांक परबी. गोयची जिवंत संस्कृताय, गिरेस्त दायज आनी मनभुलवणी सोबीतकाय हाचो भारताक अभिमान आसा. आधुनिकतेचो स्विकार करतनाच आपली सैमीक सोबीतकाय तिगून दवरपाची राज्याची बांधिलकी शाश्वत विकासा खातीर एक उल्लेखनीय देख दिता. गोयचो विकास आनी समृद्धीक आमी आदार आनी प्रोत्साहन दिवया. राज्य प्रत्येक क्षेत्रात नवीन उंचाय गाठूं हेच मागणे. आता काय मुखेल खबरो. 37व्या गोंय घटक राज्य दिसाच्यो मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी परबी भेटयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंयच्या जनतेक घटक राज्य दिसाची परबी दिल्या. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी मंत्रालयात मॉन्सूनाच्या तयारीविशी खात्याची बसका घेतली. पणजेतलो मळा म्हळ्यार फोंतेनाश वाठाराक अमेरिकेतल्या आर्किटेक्चरल डायजेस्ट ह्या मासिकात जगातल्या 11 परिसराच्या वळेरेंत मेळ्या 26 सुवात. आता पुराय खबरो. 37व्या गोंय घटक राज्य दिसाच्या निमतान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक परबी भेटयल्या. आपल्या संदेशात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा की 30 मे हो गोंयच्या इतिहासातलो सगळ्यात महत्वाचो दीस. 30 मे 1987 ह्या दिसा भारताचे 25वे राज्य म्हणून गोंयाक पुराय तरेन मान्यता मेळिल्लो दीस. गोंयकारांची वेगळी अस्मिताय राखपा खातीर जायत्या गोंयकारांनी आनी देशभरातल्या लोकांनी खासा करून सुटके झुजाऱ्यांनी जायतो संघर्ष केल्लो. ह्या म्हत्वाच्या प्रसंगाचेर त्या सुटके झुजाऱ्यांची याद करतात आनी गोंयमुक्ती उपरांत गोंय राज्य घडोवपाक अथक परिश्रम करून गोंयाक घटक राज्य मेळून दिले. लोकांच्या अखंड आदाराक आनी योगदानाक लागून गोंयची वेगवेगळ्या मळार आयज उल्लेखनीय प्रगती जाल्या अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळां. ह्या वेळार आमी सगळी एका सुरान नवे उर्बेन तशेंच गोंय राज्याक प्रगती आनी उदरगतीच्या मार्गार मुखार व्हरपा खातीर निर्धारान वावरुया अशें तांणी मुखार म्हळां. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी गोंयकारांक घटक दिसाची परबी दिल्या. आपल्या संदेशात राज्यपालांनी राज्याच्या उदरगती खातीर आनी राष्ट्रीय मळार योगदान दिवपाक एकवटान रावपाचो उलो मारला. गोंयची संस्कृताय, गिरेस्त दायज आनी सोबीतकाय अभिमान बाळगुपा सारखी आसा. गोंयच्या उदरगतीक सेगीत केंद्राचो तेको आसतलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. गोंय घटक राज्य दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह हांणी परबी भेटयली. सैमीक सोबीतकायेची जतनाय करीत सुरू आशिल्ली राज्याची उदरगत हे एक बरे उदाहरण जावन आसा. सगळ्या वाठारात राज्याची उदरगत जावची अशी आस्त प्रधानमंत्र्यांनी परबी दिवपी संदेशात म्हळां. संवसारातल्या पर्यटन मळाचेर सुवात मेळिल्ल्या गोंयान देशाच्या अर्थव्यवस्थेक मोलादीक योगदान दिला अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. घटक राज्य दिसा निमतान गोंयच्या जनतेक परबी भेटोवपी ट्विट संदेश तांणी केला. 30 मे 1987 ह्या दिसा गोंयाक घटक राज्याचो दर्जो मेळ्ळो. घटक राज्याक आयज 37 वर्सां पुराय जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे गोंयची नेटान उदरगत करीत आसात अशें केंद्रीय गृहमंत्र्यांनी परबी दिवपी संदेशांत म्हळां. काँग्रेसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आनी काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी लेगीत घटक राज्य दिसा निमतान लोकांक परबी भेटयल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंयच्या लोकांक शुभेच्छा दिल्यात. गोंयच्या लोकांची तांची प्रगतशील मुल्यां खातीर आनी आदरतिथ्या खातीर वळख आसा. हांगाची जनता अशीच समृद्ध उरू आनी विकासाच्या मार्गार मुखार वचत राहू अशें राष्ट्रपतींनी म्हळां. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी बसका घेवन पर्यायी रस्ते आनी येरादारी वेवस्थापनाचो नियाळ घेतले उपरांत परवरी फ्लायओव्हराचें काम सुरू जातले अशें म्हळां. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे सगळ्या खात्यांची बसका घेवन येरादारी वेवस्थापनाचो नियाळ घेतले. वाठारांतल्या पंचायती कडल्यान सुचोवण्यो घेतले अशें तांणी म्हळां. पर्यटन मंत्री तशेंच परवरीचे आमदार रोहन खंवटे हांणी मंत्रालयांत मॉन्सूनाच्या तयारीविशी खात्याची बसका घेतली. भौशीक बांदकाम, येरादारी, उदका पुरवण खात्याचे अधिकारी बसकेक हजर आशिल्ले. बसके उपरांत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी बसकेंतल्या निर्णयांची म्हायती दिली. गिरी परवरी फ्लायओव्हराच्या कामाक मान्यताय मेळ्ळ्या. काम सुरू जावचे पयली येरादारीचें वेवस्थापन करचें पडटलें. परवरीच्या सगळ्या रस्त्यांची येरादारीची कोंडी जाता. फ्लायओव्हराचें काम सुरू जावचे पयली पर्यायी रस्त्याची वेवस्था करची पडटली. हाचे खातीर पेने दी फ्रांक सांगोल्डा पंचायती कडल्यान सुचोवण्यो घेवच्यो पडटल्यो अशें तांणी म्हळें. पणजी म्हापसा रस्त्याचेर परवरी वाठारांत सदांच येरादारीची कोंडी जाता. हाका लागून गिरी जंक्शन ते मांडवी पुला मेरेन गाडयो आडावन तांकां तालांव दिवप अयोग्य थारता. हाका लागून येरादारीची कोंडी वाडटा तशेंच अपघात जावपाची भिरांत आसता. हाका लागून परवरी रस्त्याचेर गाडयो आडावन तालांव दिवचो न्ही अशी सुचोवणी मंत्री खंवटे हांणी पुलिसांक केल्या. येरादारी नेम मोडप्यांक कायद्या प्रमाण कारवाय जावपाकूच जाय तरी गिरी जंक्शन ते मांडवी पुला मेरेन गाडयो आडावपाक जायना. हेरांकडेन गाडयांची तपासणी करची अशें तांणी मुखार म्हळां. राजधानी पणजेंतलो मळा वाठार जाका फोंतेनाश म्हणून वळखतात तो पर्यटकांचो आकर्षणाचो बिंदू. दर वर्सा लाखांनी देशी विदेशी पर्यटक हांगा भेट दितात कारण हांगाची पोर्तुगीज धरतीची सोबीत सुपुली घरां पायणी दोनी वटेन आपली वळख दाखयत उबी आसात. पोर्तुगीज कालीन रचना, रंग स्थापत्यकला, नितळ रस्ते हाची पर्यटकांक भूल पडटा. फोंतेनाश म्हणजे फोंते, फिनिक्स म्हणजे फिनिक्साचे कारंजे हाचे वयल्यान हे नाव पडलां. पोर्तुगीज तेंपार दर वर्सा घराक रंग देवप बंधनकारक आसताले ते अजूनय हांगा लोक पाळटात आनी ही घरां सांबाळटात. ह्या वाठाराक अमेरिकेतल्या आर्किटेक्चरल डायजेस्ट ह्या मासिकान हालींच जगातल्या 11 परिसरांची वळेरी जाहीर केल्या, तातूंत फॉन्तेनशाक 6वो नंबर मेळ्ळा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. गोवा बागायतदार सहकारी संस्थेच्या सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भुरग्यांखातीर शिष्यवृत्ती पुरस्काराखातीर अर्ज मागयल्यात. गोंय शालांत मंडळाच्या वा केंद्र शालांत मंडळाच्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्च 2024 परिक्षेत 80% चड गुणांनी पास जाल्ल्या पात्र विद्यार्थ्यांक गुणवत्ता पुरस्कार भेटयतले. गोवा बागायतदार संस्थेकडे नेमार व्यवहार करपी वांगड्यांच्या भुरग्यांचो या पुरस्काराखातीर विचार जातलो. अंदूचे 10व्या परिक्षेत उण्यात उणे 80% गुण आणि 12व्या परिक्षेत आणि 10वीच्या परिक्षेत संस्कृत भाषेत उण्यात उणे 65% गुण मेळ्ळे तर विषयात खाशेली कुशळटाय मेळिल्ल्या विद्यार्थ्यांक इनामां दितले. हाचे भायर 12वी उपरांत शेतकी आनी पशुवैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेतिल्ल्या विद्यार्थ्यांकूय पुरस्कार दिवन भोवमानीत करतले. हे खातीर मार्च 2023 वर्सा 12वी परिक्षेत मेळिल्ल्या गुणांचेर विचार करतले. पुरस्कारा खातीरचे अर्ज गोवा बागायतदार संस्थेच्या सगळ्या फाट्यांनी उपलब्ध आसात. आजकाल सायबर गुन्हे वाढत असतात. नागरिकांनी ऑनलाईन वा सायबर गुन्ह्यावाक बळी पडचे न्हय, फसवणूक टाळपाक सतर्कता महत्वाची असा असे क्राईम सेलचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ताणी म्हणा. एका दिसाळ्याकडे उलयताना गुप्ताणी सांगले की हालीच्या काळात दोन प्रकारची ऑनलाईन फटवणूक जाता, एक फेडेक्स डिलिव्हरी आणि दुसरी म्हणजे गुंतवणूक फटवणूक. फेडेक्स डिलिव्हरी फटवणूक प्रकारात एखाद्या व्यक्तीक विमानतळार त्याच्या नावाचे पार्सल मेळना असा फोन येतात, जातून अंमली पदार्थ असतात असे सांगून आपण अंमलबजावणी विभाग वा सीबीआयचे अधिकारी असा असे फोन करपी भासयता आणि धमकी देतात. उपरांत प्रकरण मिटोवपाक लाखांनी रुपया दिवप सांगतात. गुंतवणूक घोटाळ्यात घोटाळेबाज लोक आपले काय एप्लिकेशनाचेर वा ऑनलाईन सायटीचेर गुंतवणूक केल्यार आकर्षक परतावो दिवपाचे वचन देतात. लोकांनी असल्या प्रकारांत सावधान रावचे असे गुप्ता हांणी मागला. मुखेल कार्यकर्त्यांच्या बसकेत सभापती रमेश तवडकार हांणी श्रमधाम येवजणेतल्या कार्यकर्त्यांक मार्गदर्शन केले. श्री बलराम चॅरिटेबल ट्रस्टा वतीन गरजू आणि गरीब लोकांक घरा बांधून दिवपाचे काम फाटले वर्सभरासावन सुरू असा. ही येवजण बरीच लोकप्रिय झाल्या आणि राज्यातल्या तशीच राज्याभायल्यानूय हाका बरो प्रतिसाद मेळटा. हे विशीची सभा 1 जूनाक जातली आणि या सभेक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आणि हेर मानेस्त हजर रावतले. मुखेल सोयऱ्यांच्या हस्तुकी श्रमधाम संकल्पनेचेर आधारित स्फूर्ती गीताचे अनावरण करतले. आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हांका ह्या संकल्पनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर केल्यात. आदी गावांनी लोक एकमेकांकडेन मदत करून मनीसपणा सांभाळटाले. श्रमधाम येवजणेवरवी आम्ही तेच करतात. ही संकल्पना एक दीस क्रांती घडयतली, या क्रांतीत योद्धा जावन सामील जायात असो उलो सभापती तवडकार हांणी मारला. गोवा आर्ट सर्कल पणजी आणि भारत विकास परिषद परवरी फाटो हांणी ज्येष्ठाचो आनंद मेळावो आयोजित केला. 9 तारखेक दनपारा 3 ते सांजे 6 ह्या वेळेत पाटो पणजी हांगा संस्कृती भवनातल्या लेक्चर हॉलात हो सुवाळो जातलो. ह्या मेळाव्यात गोमेकोचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ पद्मनाभ राताबोली हांचे ज्येष्ठांची भलायकी या विषयाचेर मार्गदर्शन जातले. गोवा आर्ट सर्कलाचे अध्यक्ष शशिकांत सरदेसाय ज्येष्ठांची आनंदी जीण ह्या विषयाचेर विचार मांडटले. उपरांत गोवा आर्ट सर्कलाच्या यंग सिनियर्सा वतीन ज्येष्ठांची धमाल 150 ही मन रिजवणीची कार्यावळ जातली. आज हिंदी पत्रकारिता दीस. ह्या दिसाचो प्रवास 30 मे 1826 दिसा पंडित जुगल किशोर शुक्ला हांच्या उदंत मारदंड या पहिल्या हिंदी वृत्तपत्राच्या प्रकाशनात सुरू जाल्लो. हो दीस सत्य आणि धैर्यान भारलेल्या लोककल्याणाखातीर काम करपी हिंदी पत्रकारांच्या विशेष योगदानाक समर्पित असा. उदंत मारदंडाचे हिंदी प्रकाशन व भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातलो मैलाचो फातर थारलो. भारतातल्या पत्रकारितेच्या एका नवीन युगाची सुरुवात हो दीस दर्शयता आणि उपरांत देशाचेर समाजाचेर आणि संस्कृतीचेर प्रभाव घालता. उदंत मारदंड युग हे महत्वपूर्ण प्रकाशन आणि क्षेत्रात प्रवेश करपी पत्रकारांच्या वाढत्या संख्येचे चिन्ह. हाका लागून पत्रकारितेविषयीची जागरूकताय वाढली आणि नागरिकांक योग्य माहिती दिवपा खातीर हिंदी वृत्तपत्रांचे महत्व तांकां पटले. पावसाळ्याआधी रस्त्यार आयिल्ल्यो झाडाच्यो फांद्यो वा वाडिल्ली झुडपां कापपाचे काम सगळ्या पंचायतींनी आणि नगरपालिकेन नेटान सुरू केला. तशीच गटारां उसपून ते साफ करपाचे काम चल्लां. म्हापशा नगरपालिकेन 32 धोकादायक झाडां सोदून तांच्यो फांद्यो कापून काम सुरू केलां. हाका लागून कुशळ मनीस आणि आधुनिक यंत्रसामग्री वापरून कामां करतात. म्हापशेचा उजो पालोवपी दळवी सध्या आपत्कालीन परिस्थिती हाताळपाक सज्ज असा. दळाकडे सध्या 57 कर्मचारी असतात आणि अतिरिक्त 30 कामगार दिवचे म्हणून पालिकेक पत्र केला अशी माहिती उजो पालोवपी दळाचे अधिकारी अशोक परब हांणी दिली. मजगती करमळे नांगरणी खातीर शेतकारांक शेती खात्या वतीन ट्रॅक्टर दिले. हे वेळार आमदार राजेश फळदेसाय, सरपंच कुश्टा सलेरकार हजर आशिल्ले. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 37व्या गोंय घटक राज्य दिसाच्यो मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी परबी भेटयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी गोंयच्या जनतेक घटक राज्य दिसाची परबी दिल्या. पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि मंत्रालयात मॉन्सूनाच्या तयारीविशी खात्याची बसका घेतली. पणजेतलो मोळा फॉन्तेनास वाठाराक अमेरिकेतल्या आर्किटेक्चरल डायजेस्ट हे मासिकात जगातल्या 11 परिसराच्या वळेरेत 26 वात मेळ्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.